जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम।
जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम।
जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। 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 जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशं। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्। बोलो नंद के लाल की जय। गोकुळात आणि वृंदावनामध्ये अतिशय आनंदाने कालक्रमणा करत असताना कंसाच्या बोलवण्यावरून भगवान श्रीकृष्ण अक्रूराबरोबर मथुरेमध्ये आले। कंसाचा उद्देश भगवंत जाणूनच होते आणि अक्रूराकडून देखील त्यांनी सर्व माहिती काढून घेतलेली होती। मथुरेमध्ये आल्यानंतर अनेक प्रसंग घडले। त्यांना एका शिंप्यांनी अतिशय उत्तम अशी वस्त्र शिवून दिली। त्या शिंप्याला त्यांनी अतींद्रिय शक्ती प्रदान केल्या। सुदामा माळ्यांनी उत्तम उत्तम असे फुलांचे हार त्यांना अर्पण केले। त्याला त्यांनी वरदान दिलं, कुब्जेवर कृपा केली। अनेक व्यापाऱ्यांनी श्रीकृष्णांना सामोरं जाऊन नजराणे दिले। आणि मथुरेतील अनेक स्त्रिया भगवंतांचं रूप पाहून अतिशय लुब्ध झाल्या. त्यांचा अपमान करणाऱ्या धोब्याचा त्यांनी वध केला. यज्ञधनुष्य जिथे ठेवलेलं होतं ती शोभा पाहायला ते गेले आणि तिथल्या सैनिकांना न जुमानता त्यांनी ते धनुष्य उचलून घेतलं. त्याला प्रत्यंच लावायचा प्रयत्न करता क्षणी ते मोडून पडलं. त्यावेळेला जे पहाऱ्यावर सैनिक होते त्यांच्याशी त्यांचं युद्ध झालं. तिथल्या सगळ्या सेनेचा पराभव करून अतिशय निर्भयपणाने सर्व नगरीमध्ये ते फिरले. मथुरावासियांना ते अक्षरशः देवासारखे असे भासले. आणि त्या रात्री सर्व गोप जिथे होते तिथे ते विश्रांतीसाठी म्हणून आले आणि नगराच्या बाहेर जिथे सगळे छकडे लावलेले होते त्या ठिकाणी हातपाय धुवून दुधाची खीर आदी पदार्थांचं भोजन करून आरामात झोपी देखील गेले. कंसाच्या कानावर अर्थातच या सगळ्या बातम्या जात होत्या की श्रीकृष्ण आणि बलरामांनी धनुष्य तोडलं, तिथल्या रक्षकांचा संहार केला, मदतीसाठी गेलेल्या सगळ्या सेनेचा पराभव केला, त्यांचाही संहार केला. आणि अशा प्रकारचं युद्ध म्हणजे भगवंतांच्या पक्षी एक खेळ असल्यासारखं असं सहज वर्तन भगवंतांनी केलं. अशा प्रकारच्या बातम्या गेल्यामुळं कंस अतिशय धास्तावला. त्याला उशिरापर्यंत रात्री झोप देखील आली नाही. त्याला स्वप्न पडत होती. त्या स्वप्नामध्ये देखील आपल्या मृत्यूचं दर्शन त्याला होत होतं. त्याला असा भास होत होता की आपल्या शरीराचं प्रतिबिंब आपण पाहत आहोत पण ते मस्तकाशिवाय आहे. आपल्या स्वतःची सावली दुभंगलेली त्याला दिसायला लागली आणि त्याच्या कानात देखील एक प्रकारे नाद ऐकू येतो आहे. असं त्याला वाटायला लागलं. वाऱ्याचा आवाज आपण ऐकतो आहोत आणि तो आवाज बंद होण्यासाठी कानात जरी बोटं घालून तो बसला तरी देखील तो आवाज तसाच ऐकू येत होता. त्याला स्वप्नात असं दिसलं की तो प्रेतांना मिठी मारतो आहे, गाढवावर बसलेला आहे, विष प्राशन करीत आहे, त्याचं सर्व शरीर तेलानी माखलेलं आहे. स्वप्नात आणि जागेपणी पुष्कळ अशा प्रकारचे भास आणि अपशकून कंसानी पाहिले. एकूणच मृत्यूच्या भीतीनी तो चिंताक्रांत होऊन गेला. रात्र संपली. सूर्यनारायण पूर्व दिशेला चांगलाच वर आल्यानंतर राजा कंसानी मल्लक्रीडा महोत्सवाला प्रारंभ केला. राजाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आखाडा चांगल्या रीतीने सजवलेला होता. त्या ठिकाणी वाद्य झडू लागली. बैठकीच्या जागा ज्या होत्या त्या एकूणच फुलांच्या माळा, वस्त्र, पानाफुलांच्या तोरणांनी सजवल्या गेलेल्या होत्या. त्याच्यावर ब्राह्मण, क्षत्रिय आदी नागरिक आणि गावातील लोक नियोजित जागी बसलेले होते. अनेक राजांनाही त्यांनी आमंत्रण दिलेलं होतं. ते राजे देखील आपापल्या आसनांवर येऊन बसलेले होते. आपल्या मंत्र्यांसह कंस मांडलिक राजांच्या मध्ये ठेवलेल्या सिंहासनावर येऊन बसला. आतून तो घाबरलेलाच होता. पैलवानांचा दंड थोपटण्यापाठोपाठ वाद्य वाजायला लागली. अनेक पैलवान आपली शरीर यष्टी दाखवत मोठ्या अभिमानाने गर्वाने फुगून आखाड्यामध्ये येत होते. त्याच्यातच चाणूर मुष्टिक कूट शल तोशल असे फार नावाजलेले पैलवान अतिशय उत्साहाने आखाड्यामध्ये येऊन बसले. कंसांनी चौकशी केली की नंद इत्यादी गोप आलेले आहेत की नाही, आणि नंदानी कंसाला नजराणे वगैरे देऊन मग नंद एका मंचावर जाऊन बसले. श्रीकृष्ण आणि बलराम आपली स्नादादी नित्य कर्म करून कुस्तीच्या नगाऱ्याचा आवाज ऐकून आखाड्याच्या दिशेने गेले. आखाड्याच्या दरवाजामध्ये माहुतांनी कुवलया पीड नावाचा एक हत्ती उभा केलेला होता. जेव्हा कृष्ण आणि बलरामांना आत जाण्यासाठी म्हणून जागाच नव्हती तेव्हा श्रीकृष्णांनी आपली कंबर कसून आणि आपले कुरळे केस बांधून माहुताला सांगितलं की आम्हाला जाण्यासाठी वाट दे, वेळ लावू नको. तेवढ्यात माहुतांनी त्या हत्तीला श्रीकृष्णांच्या दिशेने सोडलं. भगवंतांच्या अंगावर झेप घेऊन अत्यंत वेगाने हत्तीने त्यांना सोंडेत लपेटून घेतलं. भगवंत सोंडेतून बाहेर सुटले आणि हत्तीवर एक आघात करून त्याच्या पायाच्या मधोमध जाऊन थांबले. ते दिसेनासे झाल्यामुळं कुवलया पिढाला अतिशय राग आला. आपल्या सोंडेनी सगळ्या बाजूनी हुंगून त्यांनी भगवंतांना शोधून काढलं, पकडलं, पण भगवंतांनी आपल्या ताकदीने स्वतःला परत सोडून घेतलं. नंतर भगवंतांनी त्या हत्तीचं शेपूट पकडून त्याला ओढत दूर नेलं. आणि त्याला एक प्रकारे फिरवत फिरवत उजवीकडं डावीकडं असं वळवायला सुरुवात केली. श्रीकृष्णांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगावला आणि ते त्याच्या समोरून वाकडं तिकडं असं पळायला लागले. हत्ती आपल्या अंगावर झेप घेतो आहे असं पाहून भगवान त्याच्या जवळ गेले. त्यांनी त्याची सोंड धरून हत्तीला ओढलं. त्याचा एक दात उपटला आणि त्या दातानेच शेवटी हत्तीला आणि माहुतांना भगवंतांनी ठार केलं. मेलेल्या हत्तीला तिथंच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्यात प्रवेश केला. त्यावेळेला भगवंतांच्या अवताराचं वर्णन भगवत्कार करतात की त्यांच्या खांद्यावर हत्तीचा दात होता, शरीरावर रक्त होतं, हत्तीच्या मदाचे थेंब त्यांच्या शरीरावर दिसत होते आणि त्यांच्या मुखकमलावर घामाचे बिंदू झळकत होते. श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रासारखे गजदंत घेऊन गोपालांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी मोठ्या कौतुकाने आले. शुकाचार्य म्हणतात की ज्यावेळेला श्रीकृष्ण बलरामांसह समारंभ ज्या ठिकाणी होता तिथे आले तेव्हा ते पैलवानांना वज्र कठोर भासायला लागले. सामान्य लोक त्यांना नररत्न अशा पद्धतीने पाहू लागले. तर अशा प्रकारचं त्यांचं रूप असताना देखील स्त्रियांना ते मूर्तिमंत कामदेव भासायला लागले. गोपांना आप्त दुष्ट राजांना शासन करणारे, त्यांच्या माता पित्यांना मुलगा आणि कंसाला साक्षात मृत्यू भासले. अज्ञानी लोकांना भगवंत सामान्य बालक आणि तिथले जाणकार योगी होते त्यांना ते परमतत्व असे दिसू लागले. वृष्णी वंशे असे जे तिथे होते त्यांना ते देवासारखे भासले. अशा प्रकारे त्यांच्या एकाच रूपाप्रमाणे ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे प्रत्येकाला ते वेगळे वेगळे भासले. कोणाला रौद्र, कोणाला अद्भुत, कोणाला शृंगार, कोणाला हास्य, कोणाला वीर, कोणाला वात्सल्य, कोणाला भयानक, बिभत्स, शांत आणि भक्ती अशा सगळ्या रसांसकट ते तिथल्या प्रजाजनांना वेगळे वेगळे दिसू लागले. कंस जरी धीराचा होता तरी देखील कुवलया पीड हत्ती मारला गेल्याचं पाहून त्याच्या लक्षात आलं की एकूण प्रकरण अवघड आहे. तोही भयभीतच झालेला होता. महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या अंगावर असणाऱ्या फुलांचे हार, वस्त्र आणि अलंकार यांच्यामुळे सुंदर दिसत होते. त्यांचं शरीर रक्तानी माखलेलं होतं, हातात गजदंत होते. तरी देखील त्यांचं सौंदर्य इतकं अप्रतिम होतं की उत्तम वेश धारण करून आलेल्या नटासारखे ते दिसत होते असं भागवतकार म्हणतात. त्यांच्या तेजामुळे पाहणाऱ्यांची मनं त्यांच्यावर खिळून जात असत आणि ते दोघं जण आखाड्यात अतिशय शोभून दिसायला लागले. मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे एकूण अत्यानंदानी भरून गेलेले होते. प्रफुल्लित चेहरे आणि उत्कंठेनी त्यांच्या मुखाकडे कितीही पाहिलं तरी देखील लोकांच्या डोळ्यांचं समाधान होत नव्हतं. भगवंतांचं सौंदर्य, गुण, माधुर्य, निर्भयपणा या सगळ्या गोष्टींनी उपस्थितांना त्यांच्या लीलांचं एकूण स्मरणच करून दिलं आणि तिथं असलेल्या लोकांमध्ये एकूणच पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींबद्दल कुजबूज सुरू झाली. भगवंतांचं जे लीला चरित्र होतं त्याची ते स्तुती करायला लागले.
भव भय हरणा वंदित चरणा भव भय हरणा वंदित चरणा जय राधा जय माधवा शौरी
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 मंगल चरणा कलिमल दहना
मंगल चरणा कलिमल दहना
मंगल चरणा कलिमल दहना
मंगल चरणा कलिमल दहना
नारायणा केशवा हरि नारायणा केशवा जय राधा जय माधवा शौरी जय राधा जय माधवा शौरी
हे दोघ जण साक्षात भगवान नारायणांचे अंश अशा पृथ्वीवर वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाले आहेत असं लोक म्हणायला लागले. हे सावळे देवकी पासून जन्मलेले वसुदेवांनी यांना गोकुळात नेलं. इतक्या दिवस नंदाच्या घरी गुप्तपणे राहून हे मोठे झाले. यांनीच पुतनात तृणावर्त शंखचूड केशी धेनुक यासारख्या दैत्यांचा वध केला. यांनीच गायी गोपालांना दावानलापासून वाचवलं. कालिया नागाचं यांनीच दमन केलं. इंद्राचं देखील यांनीच मानभंग केला. यांनीच 7 दिवसापर्यंत एका हातावर गिरिराज गोवर्धनाला उचलून वादळ पाऊस वीज यांच्यापासून गोकुळ वाचवलेलं होतं. यांच्या नेहमीच सहास्य नजरेनी पाहणाऱ्या मुखारविंदाच्या दर्शनानी आनंदित होणाऱ्या गोपी सर्व प्रकारच्या तापांपासून अनायासेच मुक्त होत असत. असं नगरवासी म्हणायला लागले. आणि ते म्हणायला लागले की या श्यामसुंदरांचे मोठे भाऊ कमलनयन श्री बलराम यांनीच प्रलंबासूर वत्सासूर बकासूर यांना मारलेला आहे. उपस्थितांमध्ये ही चर्चा रंगायला लागली. तुतारी ढेरी अशी वाद्य वाजत होती. त्याच वेळेला बलराम आणि श्रीकृष्णांना संबोधून चाणूर म्हणाला, हे नंदनंदना आणि हे रामा, तुम्ही दोघे वीरांना आदरणीय आहात. तुम्ही कुस्तीमध्ये अतिशय निपुण आहात. तुमचं कौशल्य पाहण्यासाठी राजांनी तुम्हाला इथं बोलावलेलं आहे. जी प्रजा मन वचन कर्मानी राजाला प्रिय असणारं कार्य करते तिचं कल्याण होतं, आणि जी याविरुद्ध वागते तिचं नुकसान होतं. तुम्हाला कुस्तीत असणारं तुमचं कौशल्य पाहण्यासाठी राजांनी बोलावलेलं आहे. राजाला प्रिय असणारं कार्य तुम्ही करा. गाय आणि वासर चारणाऱ्या गवळ्यांची मुलं दररोज आनंदानी वनामध्ये कुस्त्या खेळत असतात, गायी गारत असतात. आम्हाला ते सगळं माहीत आहे. म्हणून हे वीरांनो, तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करू. राजा हा सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळं आपल्या असं करण्याने सर्वजण आपल्यावर प्रसन्न होतील. त्यांच्याशी कुस्ती करायची श्रीकृष्णांची इच्छा होतीच. चाणूरांचं म्हणणं ऐकून त्याचं त्यांनी स्वागत केलं आणि ते त्याला म्हणाले की आम्ही सुद्धा या भोजराज कंसाची वनवासी प्रजा आहोत. त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमीच केली पाहिजे, त्यातच आमचं कल्याण आहे. पण तू लक्षात घे की आम्ही लहान आहोत, म्हणून आमच्या बरोबरीची ताकद असणाऱ्या मुलांबरोबर आम्ही कुस्ती करू. कुस्ती ही सारखी शक्ती असणाऱ्यांशी झाली पाहिजे. त्यामुळं अन्यायाचं समर्थन केल्याचं पाप पाहणाऱ्या सभासदांना तरी लागणार नाही. तेव्हा चाणूर म्हणाला की तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत, तुम्ही किशोरही नाही, तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात, तुम्ही कुवलया पिडाला सहज मारलेला आहे, म्हणून तुम्ही दोघांनी बलवानांबरोबरच लढावं याच्यात काहीच अन्याय नाही, म्हणून हे श्रीकृष्णा तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि बलरामाबरोबर मुष्टिक लढेल. श्रीकृष्णांनी चाणूरादिकांना मारण्याचं निश्चित ठरवून स्वतः चाणूराला आणि बलराम मुष्टिकाला जाऊन भिडले. एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातांना हात बांधले, पायात पाय अडकून ताकदीने आपल्याकडे दुसऱ्याला ओढायला लागले. कुस्तीतले जे सगळे प्रकार आहेत, गरगर फिरवणं, लांब ढकलणं, मिठीत घेणं, खाली पाडणं, पुढे जाणं, मागे येणं, ते एकमेकांवर डावपेच करायला लागले. शुकाचार्य परीक्षिताला सांगतायत की ही कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी नगरातील पुष्कळ महिला देखील आलेल्या होत्या. मोठमोठ्या पैलवानांबरोबर तुलनेनी लहान आणि अशक्त दिसणारी अशी ही बालकं लढत आहेत असं पाहून त्यांना मुलांची दया यायला लागली आणि त्या आपापसात चर्चा करायला लागल्या की या राजसभेत केवढा अधर्म चाललेला आहे, राजाच्या समोर हे बलवान आणि दुर्बल यांची कुस्ती करू पाहत आहेत, वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे आणि मोठ्या पर्वतासारखे दिसणारे हे मल्ल कोणीकडे, आणि अजून तारुण्यात सुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर कुणीकडे. त्या म्हणायला लागल्या की श्रीकृष्णांच्या मुखकमलाकडे तरी पहा, कमळाच्या पानावर पाण्याचे बिंदू चमकावे त्याप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू चमकत आहेत. डोळे लाल झालेला बलरामांचा चेहरा तुम्हाला दिसत नाही का? त्यांच्या अनावर हास्यामुळे तो किती सुंदर दिसतो आहे. आणि महिला म्हणायला लागल्या की खरं पाहू जाता ब्रजभूमी धन्य आहे, कारण हे पुरुषोत्तम तिथंच मनुष्याचा वेद घेऊन लपून राहत होते. दोन्ही डोळ्यांनी नित्य निरंतर यांच्या रूप माधुर्याचं पान करणाऱ्या गोपींनी कोणती तपश्चर्या केली होती कोण जाणे. यांचं स्वयंसिद्ध रूप म्हणजे लावण्याचं सार सर्वस्व. जगात कोणाचंही रूप यांच्या तोडीचं नाही. त्या व्रजातील गोपी अतिशय धन्य, नेहमी श्रीकृष्णांमध्ये चित्त लागून राहिल्यामुळं प्रेमपूर्ण हृदयांनी आणि प्रेमाश्रूंनी सद्गदित झालेल्या कंठांनी त्या धार काढताना, दही घुसळताना, धान्य काढताना, जमीन सारवताना, सगळी कामं करत असताना श्रीकृष्णांच्या गुणांचंच गायन करत, अशा प्रकारे त्या स्त्रिया एकमेकांमध्ये बोलत होत्या त्यावेळेलाच भगवान श्रीकृष्णांनी शत्रूला मारण्याचा मनोमन निश्चय केला. स्त्रियांची ही भयाकुल बोलणी ऐकून त्यांचे आई वडील पुत्रस्नेहामुळे शोकांनी विव्हळ झाले, कारण आपल्या पुत्राचं शौर्य त्यांना माहीत नव्हतं. श्रीकृष्ण आणि चाणूर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करत एकमेकांशी कुस्ती लढत होते. बलराम आणि मुष्टिक सुद्धा एकमेकांशी लढत होते. भगवंतांच्या अतिशय कठोर अशा अंगाच्या रगडण्याने चाणूराची अंग खिळखिळ होऊ लागलं. त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली. शेवटी त्यांनी दोन्ही हाताच्या मुठी वळून भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या प्रहारांनी भगवान थोडेही विचलित न होता चाणूराचे त्यांनी दोन्ही हात पकडले. त्याला अतिशय वेगाने पुष्कळ वेळेला गरगरा फिरवून जमिनीवर आपटलं. चाणूराचे प्राण निघून गेले. मुष्टिकांनी देखील बलरामांना एक ठोसा लगावल्याबरोबर बलरामांनीही त्याला मारायला सुरुवात केली. बलरामांचे हाताचे फटके बसायला सुरुवात झाल्यावर अतिशय व्यथित झालेला मुष्टिक रक्त ओकत प्राण जाऊन जमिनीवर गतप्राण होऊन पडला. योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या बलरामांनी त्याच्यानंतर कूट नावाच्या पैलवानाला समोर येताच मारून टाकलं. भगवान श्रीकृष्णांनी त्याच वेळेला शलाचं मस्तक उडवून टाकलं, तोशलाला उभं चिरलं. चाणूर, मुष्टिक, कूट, शल, तोशल हे पाचही पैलवान जेव्हा मारले गेले तेव्हा बाकीचे सगळे आपले प्राण वाचवण्यासाठी म्हणून तिथून पळून गेले. यानंतर भगवान श्रीकृष्ण बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपांना जवळ बोलवलं, एकच जल्लोष सगळ्यांनी मिळून साजरा केला. नाचत गात ढोलाच्या नादात आपल्या नुपुरांचा आवाज मिसळून ते विजयोत्सव साजरा करायला लागले. बलराम श्रीकृष्णांच्या या अद्भुत कृत्यानी सगळ्या लोकांना अतिशय आनंद झाला. तिथे असलेले ब्राह्मण साधू पुरुष देखील वाह 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 असं म्हणून भगवंतांची प्रशंसा करायला लागले. मोठमोठे पैलवान मारले गेले किंवा पळून गेले असं पाहून भोजराज कंसानी आपली वाद्य वाजवणं बंद केलं आणि सेवकांना आज्ञा केली की या वसुदेवाच्या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हकलून द्या, सगळ्या गोपांचं धन हिसकवून घ्या, या दुर्बुद्धी नंदाला कैद करून आपल्या ताब्यात घ्या. कुबुद्धी दुष्ट वसुदेवाला ताबडतोब मारून टाका. तसंच माझा बाप उग्रसेनही आपल्या अनुयांसह यांच्याच पक्षाला जाऊन मिळालेला आहे, त्याला देखील जिवंत ठेवू नका. अशा प्रकारे आज्ञा देणाऱ्या कंसावर श्रीकृष्ण चिडले आणि वेगाने कंस बसलेल्या मंचावरच त्यांनी उडी घेतली. अहंकारी कंसाला दिसायला लागलं की आपला मृत्यूच समोर येऊन उभा राहिलेला आहे. त्यांनी गडबिनी उठून ढाल तलवार हातात घेतली आणि भगवंतांवर प्रहार करण्यासाठी तो कधी डावीकडे कधी उजवीकडे असा जाऊ लागला. तेवढ्यात भगवंतांनीच त्याला घट्ट पकडला. त्या झटापटीत कंसाचा मुकुट खाली पडला. भगवंतांनी त्याचे केस पकडून त्याला ओढत उंच मंचावरून खाली आखाड्यामध्ये आपटलं. अशा प्रकारे स्वतंत्र आणि सगळ्या विश्वाचा आश्रय असणाऱ्या भगवान पद्मनाभांनी स्वतः कंसाच्या अंगावर उडी मारली. त्या उडीसरशीच कंसाचा तत्काळ मृत्यू झाला. सिंह जसा हत्तीला फरफटत ओढत नेतो तसं सर्वांच्या देखत श्रीकृष्णांनी कंसाचं प्रेत जमिनीवरून फरफटत नेलं. सगळ्यांच्या तोंडून तेव्हा हाय हाय अशा प्रकारे उद्गार बाहेर पडायला सुरुवात झालेली होती. अतिशय भयभीत होऊन कंस नेहमी श्रीकृष्णांचं चिंतन करत असे. खाता पिताना, झोपताना, चालताना, बोलताना, श्वास घेताना, सर्व वेळी आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनाच तो पाहत असे. त्यामुळे त्याला दुर्लभ अशी भगवंतांची सारूप्य मुक्ती मिळाली. कंक, न्यग्रोध असे कंसाचे धाकटे आठ भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून कृष्ण बलरामांच्या अंगावर धावून आले. मोठ्या आवेशाने युद्धाच्या तयारीने येत असलेले ते सर्व पाहून बलरामांनी त्या सगळ्यांना ठार मारलं. आणि त्याच वेळेला आकाशामध्ये दुंदुभी वाजायला लागल्या. भगवंतांचं विभूती स्वरूप असलेले ब्रह्मदेव, भगवान शंकर इत्यादी देव आनंदाने पुष्पवर्षाव करत भगवंतांची स्तुती करायला लागले.
हरि आनंदमय जय नारायणा, हरि आनंदमय जय नारायणा, वसुदेव नंदन राधा जीवन, वसुदेव नंदन राधा जीवन, परमानंदा माधवा हरि परमानंदा, हरि परमानंदा माधवानि, हरि आनंदमय जय नारायण, हरि आनंदमय जय नारायण, वसुदेव नंदन राधा जीवन, वसुदेव नंदन राधा जीवन, परमानंदा माधवा हरि परमानंदा माधव, हरि परमानंदा माधवाय, हरि आनंदमय जय नारायण, हरि आनंदमय जय नारायण, नारायण हरि 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 नारायण, आनंदमय जय नारायण, हरि आनंद.
कंसाचा वध झाला. भगवंतांचं जे अवतार कार्य होतं ते अवतार कार्य सुरू झालं. भगवंतांनी मथुरेमध्ये कंसाला नुसतं ठार मारलं नाही तर तिथे एक मोठी क्रांती घडवली. एखाद्या योद्ध्याला मारणं अथवा एखाद्या राजाला मारणं इथपर्यंत ही क्रांती सीमित नव्हती. त्या निमित्ताने भगवंतांनी जेव्हा जेव्हा क्रांती घडते, राजक्रांती घडते, राजसत्ता उलथून पडते, तेव्हा जी परिस्थिती निर्माण व्हायला हवी तशा प्रकारची सगळी परिस्थिती निर्माण होईल याची दक्षता घेतली. राजक्रांती तेव्हा घडत असते जेव्हा राजा अन्यायी आहे असं सर्वांना वाटत असतं. ज्याचा वध होतो तो वध्य आहे असं जर सर्वांना समजलं, सर्वांना जर वाटलं, तर त्या वधाचं पातक लागत नाही. त्याच्याकरता सर्वांची खात्री पटायला लागते की हा वध्य आहे आणि हा मारायला योग्य असाच होता. हा राजा अन्यायी आहे, हा मारला गेला पाहिजे असं सगळ्या प्रजेला जेव्हा वाटतं तेव्हा राजक्रांती होत असते. तसंच राजाच्या जाण्यानंतर, राजाच्या मृत्यूनंतर आपण अधांतरी राहणार नाही, आपल्याला कोणी तारणहार आहे अशी देखील प्रजेची खात्री होणं ही गरजेची गोष्ट असते. त्याच्या खेरीज जर राजा निघून गेला, राजाला पाय उतार व्हायला लागलं, तर एक प्रकारची अनागोंदी निर्माण होते, निर्णायकी अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे एक वेळ राजाला किंवा सर्वोच्च सत्तेवर असणाऱ्या व्यक्तीला बाजूला सारता येऊ शकेल, पण त्याच्यानंतर होणारी जी व्यवस्था आहे तीही समर्थपणाने निर्माण होणं ही गरजेची गोष्ट असते. जो राजाला मारेल त्याचा राजसिंहासनावर खरा अधिकार आहे असं लोकांच्या हृदयातून येणं गरजेचं असतं. लोकांच्या हृदय सिंहासनावर तो बसणं ही महत्वाची गोष्ट असते. आणि ती जर गोष्ट झाली नाही तर एका राजाला पाय उतार करून दुसरा जो येतो त्याला देखील जुलमानीच राज्य करायला लागतं. भगवान श्रीकृष्णांनी ती सगळी परिस्थिती राजक्रांतीला अनुकूल अशी होईल अशीच करून घेतलेली होती. राजाच्या मृत्यूनंतर राजाची जागा घेणारा तो शूर असायला हवा. हा आपलं कल्याण करेल अशी लोकांना खात्री असायला लागते. तो लोकप्रिय असायला लागतो, प्रजेच्या प्रेमाला तो पात्र असायला लागतो. या सगळ्या गोष्टी मथुरेमध्ये प्रवेश केल्यापासून भगवंतांनी मोठ्या खुबीनी जपलेल्या होत्या असं लक्षात येतं. एवढंच नव्हे तर मथुरेमध्ये येण्याच्या आधीच त्यांच्या नावाचा फार मोठा लौकिक मथुरेमध्ये झालेला होता. आपण ते स्त्रियांचं संभाषण जर ऐकलं तर त्या गोपींचा हेवा करायला लागलेल्या होत्या. त्यांच्या एकूण लोकप्रियतेनी परिसीमा गाठलेली होती. भगवंतांनी मथुरेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या अतींद्रिय शक्तीची चुणूक दाखवलेली होती. नुसतीच शिंप्याला शक्ती दिली एवढ्यावर गोष्ट भागत नाही. शिंपी हा प्रजेतला मनुष्य असतो, त्याच्या अवतीभोवती प्रभावळ असते. कंसानी ज्याला मारण्यासाठी म्हणून बोलवलेला आहे तो निर्भयपणाने फिरतो आहे. त्याला राज्यातले आणि नगरीमध्ये असणारे नागरिक सहकार्य करत आहेत. ही महत्वाची गोष्ट घडत होती. सुदामा माळ्याला त्यांनी फुलं आणि हार मागितले आणि त्यांनी स्वेच्छेने त्यांना दिले, तेव्हा त्याला हवं होतं ते वरदान त्यांनी दिलं. ही देखील बातमी नगरीमध्ये पसरलेली होती. हे अतींद्रिय शक्ती प्रदान करणारे आहेत, हे वरदान देणारे आहेत, हे प्रजेच्या लक्षात आलेलं होतं. एवढंच नव्हे तर तीन ठिकाणी वाकलेली कुब्जा, जी खरं म्हणजे दिसायला अतिशय सुंदर होती पण तिच्या कुबडामुळं ती विकृत झालेली होती, तिला भगवंतांनी तिचं सौंदर्य परत केलं, तिला त्यांनी सरळ केली. एवढंच नव्हे तर कुब्जेला मी तुझ्या घरी अवश्य येईन असं देखील सांगितलं. कुब्जेसारख्या सामान्य स्त्रीला जेव्हा भगवंतांविषयी आदर वाटायला सुरुवात होते आणि भगवंत तिला मी तुझ्या घरी येईन, आमच्यासारख्यांना तुझा तर आसरा आहे असं म्हणायला लागले, तेव्हा सामान्य लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असणारी उत्सुकता ही लोकप्रियतेची जागा घ्यायला लागली. आणि मग वर्णन आहेत की व्यापाऱ्यांनी नजराने दिले. कंसासारखा राजा अस्तित्वात असताना व्यापारी ठिकठिकाणी नजराने घेऊन पुढे यायला लागले. लोक निर्भय बनू लागल्याचं हे एक प्रतीक होतं. ब्राह्मण त्यांची पूजा करायला लागले, चौकाचौकात त्यांना थांबवलं जाऊ लागलं, त्यांचं स्वागत घडायला लागलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्याच्या कथा कानावर आल्यामुळं नगरीतल्या स्त्रिया त्यांना पाहण्यासाठी अतिशय लुब्ध झालेल्या होत्या. आणि जे ऐकलेलं होतं त्याच्यापेक्षा देखील हे सुंदर आहेत असं लक्षात आलं. स्त्रियांच्या रूपाने निम्मी प्रजा त्यांच्यावर अनुरक्त झालेली होती. ही सामान्य गोष्ट नव्हती. आणि याच्या बरोबरीनेच त्यांनी दंड देखील भरपूर केला. त्यांना उलट सुलट उत्तरं करणाऱ्या धोब्याला, तो कंसाचा धोबी होता, राजाचा धोबी होता, त्याला त्यांनी खुशाल मारून टाकलं. पुढचे काय परिणाम होतील याची माहिती असताना देखील अशा रीतीने सर्वांवर कृपा करत जाणाऱ्या या दोन भावांचं शौर्य देखील प्रजा पाहत होती. धोब्याला मारलेला असताना देखील कंस ताबडतोब कोणतीही कृती करत नाहीये हे सर्वांच्या लक्षात आलेलं होतं. आणि एवढी आक्रमकता होऊन देखील कंस जेव्हा कोणत्याच प्रकाराने भगवान श्रीकृष्णांना दंड करायला पुढे सरसावत नाही हे पाहून प्रजेला अजून निर्भय करण्यासाठी म्हणून भगवंतांनी यज्ञ धनुष्याचा भंग केला. हा तर राजाला दिलेला उघड उघड चॅलेंज होता, आव्हान होतं. तिथले रक्षक ठार मारले. तिथं जी सेना पाठवलेली होती त्या सगळ्या सेनेचा संहार केला. आणि एवढं करून ते सर्व नगरीमध्ये सूर्यास्त होईपर्यंत निर्भयपणे फिरत होते. परत परत लोकांच्या आदराचा स्वीकार करत होते. आणि एवढं करून देखील मोकळ्या माळरानावर जिथं त्यांनी छकडे सोडलेले होते अशा आपल्या मित्रमंडळींमध्ये येऊन मोठ्या निश्चिंतपणाने झोपले. कंस त्यांना काही करू शकत नव्हता. आणि त्याच वेळेला प्रजेचा उत्साह जसा वाढत होता, विश्वास जसा वाढत होता, तसा कंस आपण दुर्बल झालेले आहोत हे जाणून राहिलेला होता. कंसाला आपल्या मृत्यूची भयसूचक स्वप्न पडत होती. अतिशय कुशल योद्धा समोरच्याचा धीर कशा प्रकारे खचवतो तसं कृष्णाच्या एकूण वर्तनानी कंसाच्या बाबत घडलेलं होतं. अगदीच उदाहरण जर द्यायचं झालं तर रामचंद्रांनी युद्धाच्या पहिल्या दिवशी रावणाला पराभूत केलं आणि न मारता सोडून दिलं. त्याला सांगितलं की घरी जा आणि नीट तयारी करून ये. युद्धाला जर यायचं असेल तर चांगली तयारी करून यायला लागतं. रावण देखील सगळं युद्ध चालू असताना भयग्रस्त होता. तो असह्यपणाने सगळ्या योद्ध्यांना पाठवत होता आणि ते सगळे मरत होते, पण सगळे मेल्याशिवाय स्वतः युद्धाकरता आला नाही. कंसाचंही तेच झालं. जेव्हा रामासारख्या योद्ध्याने रावणाला सगळ्या सैनिकांसकट रावणाच्या परत पाठवलं आणि रावण अपमानित होऊन परत गेला, तेव्हा रावण असं म्हणू शकत होता की रावण असं म्हणायला लागला राजसभेमध्ये की त्याच्या दयेने मी परत आलो. त्याचा जर बाण माझ्या सारथ्याला मारत असेल, त्याचा जर बाण माझा रथावरचा ध्वज पाडू शकत असेल, त्याचा बाण जर माझा मुकुट उडवत असेल, तर माझा कंठाचा वेद घेणं त्याला अशक्य नव्हतं. त्यांनी मला सोडून दिलं, त्याच्याशी युद्ध करणं कठीण आहे, अशी रावणाची मानसिकता झाली. तशीच मानसिकता कंसाची होऊन गेली. सगळे पैलवान मेले किंवा पळून गेले. अशा परिस्थितीमध्ये कंस म्हणायला लागला की या दोन मुलांना हकलून द्या आणि नंदाला मात्र ताब्यात घ्या. कंस त्यांना जेर करू शकत नव्हता, त्यांना तुरुंगात टाका असं देखील म्हणत नव्हता. तो आज्ञा सोडत होता की यांना हकलून द्या, यांना नदीच्या बाहेर जाऊन देत. आणि भगवान श्रीकृष्णांनी बलरामांसह आणि सर्व गोपांसह अतिशय निर्भयपणाने सर्व प्रजाजनांसमोर सर्व मुष्टीयोद्धे मारले गेल्यानंतर कंसाच्या समोर विजयोत्सव साजरा केला. त्या ठिकाणी देखील अन्यायाची परिसीमा होते आहे असं प्रजाजनांना वाटायला लागलं. शरीर यष्टी जर पाहिली तर इतकं असमान युद्ध मुष्टिक आणि चाणूर कोणीकडं आणि दोन लहान मुलं कोणीकडं, अशा प्रकारची प्रजेची भावना अन्यायाची टोकाला जाईपर्यंत भगवंतांनी कोणतीही कृती केली नाही. आणि त्यामुळं ही जी राजक्रांती झाली, ही राजक्रांती अनायासे झाली. राजक्रांती झाल्यानंतर जो अशा प्रकारे धैर्य दाखवतो त्याला विरोध होणं हे असंभवनीय असतं. नाहीतर राजक्रांती नंतर असणारी अजून एक विचित्र अवस्था म्हणजे उरलेल्या मंडळींपैकी कोणी ना कोणीतरी वेगळेच लोक आपला प्रभाव निर्माण करण्याचा संभाव्य प्रयत्न. ही देखील गोष्ट तिथं घडणं जवळपास अशक्य अशी भगवंतांनी तजवीज करून ठेवली. म्हणून भगवंतांचं अतिशय धुरंधर, शौर्यानी भरलेलं, राजकारणानी भरलेलं, धोरणाने परिपूर्ण असं जीवन इथून पुढे सुरू झालं. कंसाच्या मृत्यूनंतर कंसाच्या आणि कंसाच्या भावांच्या पत्न्यांना शोक अनावर झाला. त्या अतिशय दुःखी झाल्या आणि त्या आक्रोश करायला लागल्या की तुमच्या मृत्यूने आमचाही मृत्यू झाला, आमची घरं उजाड झाली तुम्ही गेल्यामुळं. पण त्या असं म्हणायला लागल्या की तुम्ही खूप निरपराध लोकांना छळलं, त्यामुळं तुमच्या वाट्याला ही गोष्ट आली. म्हणजे थेट रावणाचा पराभव केल्यानंतर मंदोदरी देखील रामाशी कुठल्याही शत्रुत्वाच्या भावनेमध्ये जशी आली नाही, तसं कंसाच्या स्त्रिया देखील भगवान श्रीकृष्णांशी कोणत्याही वैराच्या भावनेमध्ये आल्या नाहीत. त्या म्हणायला लागल्या की आपण निरपराध लोकांना फार छळलेलं होतं. अशी आपली दशा होणारच होती. इतरांच्या जीवांना पीडा देणाऱ्यांचं कधी काळी कधी कल्याण झालेलं कोणी ऐकलेलं आहे का? आणि हे तर भगवंत आहेत. सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे हे कारण आहेत. यांचं वाईट व्हावं अशी इच्छा करण्याचं तुम्हाला कारण काय होतं? जो यांचं वाईट इच्छितो तो कधी सुखी होत नाही, त्यांचं कधी कल्याण होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी कंसाच्या राण्यांचं सांत्वन केलं. मृत्यूनंतर वैर संपत ही गोष्ट जशी रामचंद्रांनी दाखवून दिली तसं भगवान श्रीकृष्णांनी देखील दाखवून दिली. त्यांनी लोक रीतीनुसार जे जे मृत होते त्या सगळ्यांचे आदरपूर्वक असं क्रियाकर्म करवलं. त्याच्यानंतर मगच त्यांनी उभयतांनी बलरामांनी आणि भगवान श्रीकृष्णांनी आपल्या माता पित्यांना बंधनातून सोडवलं. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केलं. आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतर देखील देवकी वसुदेवांनी ते जगदीश्वरच आहेत, आपले पुत्र नव्हेत असं समजून त्यांना छातीशी कवटाळलं नाही, उलट स्वतःच हात जोडून त्यांना नमस्कार केला. वल्लभाचार्यांनी रचलेलं नारायण स्तोत्र ऐकून आपण आजच्या प्रवचनाची सांगता करू.
नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. करुणा पारावार करुणालय गंभीर, यमुना तीर विहार दूत कौस्तुभ मणिहार, राधाधर रसिकवर कुलतिलक रजनीकर, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. मुरलीधर गोपीवर गोवर्धन उद्धार, मुनिमानस विहार मुष्टिक चाणूर संहार, अगवक क्षय कंसारे केशव कृष्ण मुरारे, नारायण नारायण जय गो